खंड पहिला प्रकरण चार स्वामित्व। लग्न झाले त्या दिवसांमध्ये निबंधांच्या लहान चोपड्या पैशा पैशांच्या की पैपैच्या आठवत नाही निघत असत। त्यामध्ये पती पत्नी प्रेम, काटकसर, बालविवाह वगैरे विषयांची चर्चा केलेली असे। यापैकी एखादा निबंध माझ्या हाती पडे व मी तो वाचित असे। ही तर सवय होतीच की वाचलेले पसंत पडले नाही तर विसरून जावे आणि पसंत पडले तर त्याचा अंमल करावा। एक पत्नीव्रत पाळणे हा पतीचा धर्म आहे असे वाचले, ते हृदयात घुळत राहिले। सत्याची आवड होतीच, अर्थात पत्नीची प्रतारणा करायची नाहीच, त्यावरून अन्य स्त्रीशी संबंध ठेवायचा नाही हेही लक्षात आलेच होते। लहान वयात एक पत्नीव्रताचा भंग होण्याचा संभव कमीच। परंतु या सुविचारांचा एक विपरीत परिणाम घडला। मी जर एक पत्नीव्रत पाळायचे तर पत्नीनेही एक पतिव्रत पाळले पाहिजे या विचाराने मी संशयी पती बनलो। पाळावे वरून पाळवावे या विचारावर मी आलो आणि जर पाळवायचे तर मला नजर ठेवली पाहिजे। मला काही पत्नीच्या पवित्रतेबद्दल शंका घेण्याचे कारण नव्हते, परंतु असूया ही कारण थोडी शोधत बसणार। माझी पत्नी कोठे जाते हे मला नेहमी माहीत झालेच पाहिजे, म्हणून तिने माझ्या परवानगी वाचून कोठेही जाता कामा नये। या गोष्टीमुळे आमच्यामध्ये दुःखदायक बेबनाव होऊ लागले। परवानगी शिवाय कोठेही जायचे नाही ही एक प्रकारची कैदच झाली। परंतु कस्तुरबाई ही अशा प्रकारची कैद सहन करणारी स्त्री नव्हती। मनाला येईल तेव्हा खुशाल मला विचारल्याशिवाय ती जाई। मी जसजसा दाब घाली तसतशी ती अधिकच मोकळीक घेई आणि तसतसा मी अधिकच चिडत असे। अशा तऱ्हेने आम्हा बालकांमध्ये अबोला वरचेवर उद्भवू लागला। कस्तुरबाईने जी मोकळीक घेतली ते मी निर्दोष समजतो। जिच्या मनाला पापाचा स्पर्शही नाही अशी बालिका देवदर्शनाला जायचे किंवा कुणाला भेटायला जायचे असल्या गोष्टींवर नियंत्रण का म्हणून सहन करील? मी जर तिच्यावर दडपण घालणार तर तिने माझ्यावर का घालू नये? पण हे आत्ता सुचते, त्या काळी तर मला माझे स्वामित्व शाबित करायचे होते ना। परंतु आमच्या या गृहसंसारात माधुर्य मुळीच नव्हते असे वाचकाने समजू नये। माझ्या वक्रतेच्या मुळाशी प्रेम होते। माझ्या मनातून माझ्या पत्नीला आदर्श स्त्री बनवायचे होते। तिने निष्पाप व्हावे, निष्पाप राहावे, मी शिकतो ते शिकावे आणि आमची उभयतांची एकतानता व्हावी अशीच माझी भावना होती। कस्तुरबाईच्या मनात ही भावना असल्याचे मला माहीत नाही। ती निरक्षर होती, स्वभावाने सरळ, स्वतंत्र, मेहनती आणि माझ्याशी तरी मितभाषण करणारी होती। आपणही शिकलेले चांगले अशी तिची इच्छा मी माझ्या बालपणात कधीही अनुभवलेली नाही। यावरून मला वाटते की माझी भावना एकपक्षीय होती। माझे विषयसुख एका स्त्रीवरच साठविलेले होते आणि त्या सुखाच्या प्रतिध्वनीची मी अपेक्षा करीत होतो। एकतर्फी का होईना, पण जेथे प्रेमाचे अस्तित्व आहे तेथे सर्वस्वीच दुःख असणे अशक्य आहे। मला सांगितले पाहिजे की माझ्या पत्नीच्या बाबतीत मी विषयासक्त होतो। शाळेतही तिचे विचार येत, रात्र केव्हा पडते आणि आमची भेट केव्हा होते हाच विचार सारखाच आले। वियोग असह्य वाटे। माझ्या रिकाम्या बडबडीने मी तिला झोपू देत नसे। या आसक्तीबरोबरच जर माझ्यात कर्तव्यपरायणता नसती तर मी व्याधीग्रस्त होऊन मृत्यूवश झालो असतो अथवा या जगात भार बनून राहिलो असतो असे मला वाटते। सकाळ झाली की नित्यकर्मे केलीच पाहिजेत, कोणाला फसवता कामा नये, अशा तऱ्हेच्या माझ्या विचारांमुळे मी पुष्कळशा संकटातून बचावलो आहे। वर लिहिलेच आहे की कस्तुरबाई निरक्षर होती, तिला शिकविण्याची मला फार हौस होती, परंतु माझी विषय वासना मला शिकवू देणार कुठून? एकतर मला सक्तीने शिकवावे लागणार, तेही रात्री एकांतातच जुळणार। वडिलांदेखत पत्नीकडे नुसते पाहताही कामा नये, बोलायचे तर नावच नको। काठेवाडात त्यावेळी बुरख्याचा निरुपयोगी व अडाणी रिवाज अंमलात होता। आजही बऱ्याच अंशी तो चालू आहे, त्यामुळे शिकविण्याची संधीही मला प्रतिकूल। त्यामुळे शिकविण्याचे जेवढे प्रयत्न मी तारुण्यात केले तेवढे सर्व व्यर्थ गेले हे मला कबूल केले पाहिजे। जेव्हा मी विषयाच्या निद्रेतून जागा झालो तेव्हा तर मी सार्वजनिक जीवनामध्ये गुरफटलेला होतो, त्यामुळे वेळ देता येण्यासारखी माझी स्थिती राहिली नव्हती। शिक्षकांमार्फत शिकविण्याचे माझे प्रयत्नही निष्फळ झाले, त्यामुळे आज कस्तुरबाईची स्थिती ती जेमतेम पत्र लिहू शकेल आणि सामान्य गुजराती समजू शकेल इतपतच आहे. माझे प्रेम विषय दूषित नसते तर आज ती विदुषी स्त्री असती अशी माझी समजूत आहे. तिचा शिकण्याचा कंटाळा मी जिंकू शकलो असतो. शुद्ध प्रेमाला काही अशक्य नाही हे मला माहीत आहे. अशा तऱ्हेने स्वस्त्री विषयी आसक्त असूनही त्या मानाने मी बचावलो कसा, त्याचे एक कारण वर दाखवलेच आहे. दुसरे एक कारण नमूद करण्यासारखे आहे. शेकडो अनुभवांवरून मी हे सार काढले आहे की ज्याची निष्ठा खरी आहे त्याला प्रभूच तारतो. हिंदू समाजात बालविवाहाचा घातकी रिवाज आहे. त्याबरोबरच त्यातून थोडी मोकळीक मिळावी अशीही पद्धती ठेवली आहे. बालपती पत्नींना त्यांचे आईबाप फार काळ एकत्र राहू देत नाही. बालपत्नीचा अर्ध्याहून अधिक काळ तिच्या माहेरी जातो. आमच्याही बाबतीत असेच झाले. म्हणजे 13 ते 19 वर्षांच्या दरम्यान आमचे मधून मधून मिळून 3 वर्षांहून जास्त वेळ एकत्र राहणे झाले नसावे. 7-8 महिने होतात तो आईबापाकडून माघारी येईच. त्यावेळी ते फार दुस्सह वाटत असे, परंतु त्यामुळेच आम्ही दोघेही बचावलो. पुढे 18 वर्षांच्या वयात तर मी विलायतेला गेलो. त्यामुळे अनुकूल आणि दीर्घ मुदतीचा वियोग आला. विलायतेहून आल्यावर एकत्र अशी 6-1 महिनेच राहिले असू, कारण मला राजकोट मुंबई दरम्यान यायचे जायचे असे. तितक्यातच पुन्हा दक्षिण आफ्रिकेचे बोलावणे आले. एवढ्या अवधीत मी नीट जागृतही झालो होतो.